नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी सविता बर्वे तुमका राष्ट्रीय खबरो दिता. फाल्यां जावपी G7 शिखर परिषदेत वांटो घेवपा खातीर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज इटली भोंवडेर वतले. भारताक ह्या शिखर परिषदेत आउटरीच कंट्री म्हूण आपयला अशें नवी दिल्लीत प्रसार माध्यमांक म्हायती दितना विदेश वेव्हार सचीव विनय क्वात्रा हांणी सांगले. सेगीत तिसऱ्या कार्यकाळा खातीर कार्यभार हातात घेतल्या उपरांत प्रधानमंत्री मोदी हांची ही पहिलीच विदेश भोंवडी आसतली. 3 दिसांची G7 शिखर परिषद आयज सावन सुरू जाल्या. फाल्यां आउटरीच सत्रात प्रधानमंत्री वांटेकार जातले. ह्या परिषदेत कृत्रीम बुद्धिमत्ता, उर्जा, आफ्रिका आनी भूमध्य दर्या हांचेर लक्ष केंद्रीत करतले. शिखर सभेच्या फाटभुयेर प्रधानमंत्री मोदी G7च्या फुडाऱ्यांकडेन द्विपक्षीय बसका घेतले. तशेंच प्रधानमंत्री मोदी आपल्या इटालियन समपदस्थ जिओर्जिया मेलोनी हांच्याकडेन द्विपक्षीय बसका घेतले. NTA नीट परिक्षेत ज्या विद्यार्थ्यांक गुण वाढवून दिल्यात तांचो निकाल रद्द केला. नीट परिक्षेत जांकां ग्रेस गुण मेळ्ळ्यात त्या सगळ्या 1563 विद्यार्थ्यांची ह्या महिन्याच्या 23 तारखेक परतून परिक्षा जातली. आयज जारी केल्ले अधिसुचोवणेत राष्ट्रीय चाचणी एजन्सी NTA सांगले रोकडीच भौशीक सुचोवणी जारी करतले आनी उमेदवारांक ईमेल वरवीं अधिकृत संपर्क करतले. NTA उचेल्या पावण्यावेल्या समितीच्या अहवालाचेर सर्वोच्च न्यायालयाच्या निरीक्षणाप्रमाण परतून चाचणी करपाचो निर्णय घेतला अशें NTA म्हळा. मजगती नीट UG परिक्षेचो पेपर फुटिल्ल्याचो आरोप केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हांणी न्हयकारलो. नीट परिक्षेत कसलोच भ्रष्टाचार जावंक ना अशें तांणी सांगले. आयज नवी दिल्लीत प्रसार माध्यमांक म्हायती दिताना धर्मेंद्र प्रधान हांणी नीट प्रकरणाचेर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाक येवकार दिलो. परिक्षेत समस्या निर्माण करपी लोकांचेर कारवाय जातली अशें तांणी मुखार सांगले. विद्यार्थ्यांक न्याय दिवपा खातीर केंद्र सरकार कटिबद्ध आसा अशें विद्यार्थ्यांक आनी पालकांक तांणी आश्वासन दिले. इतले मजगती नीट परिक्षा प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखेखाला निपक्षपाती चौकशी जावची अशी मागणी काँग्रेसीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हांणी केल्या. फुडल्या 5 वर्सात देशाची संरक्षण निर्गत 50,000 कोटी रुपयामेरेन वाढोवपाची सरकाराची मोख आसा अशें संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी सांगले. आयज तांणी संरक्षण मंत्रालयाचो पदभार घेतलो. भारतान पयलीच 21,000 कोटी रुपया परस चड मोलाच्या संरक्षण उपकरणांची निर्गत केल्या जी इतिहासीक आसा. सरकार बळिश्ट आनी आत्मनिर्भर भारत करपाच्या दिखेन वावुरता. तशेंच देशाची राखण आनी सुरक्षा दळांची उदरगत हे सरकाराचे प्राधान्य आसा अशें तांणी सांगले. केंद्रीय युवा वेव्हार आनी खेळा मंत्री डॉ मनसुख मांडविया हांणी आयज नवी दिल्लीत भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या अधिकाऱ्यां वांगडा बसका घेतली. हे बसकेत राज्यमंत्री रक्षा खडसे आनी मंत्रालयाचे हेर वरिष्ठ अधिकारी हाजीर आशिल्ले. पॅरीस ऑलिंपिका खातीर सगळी तयारी पुराय जाल्या आनी खेळगड्यांक प्राधान्यान सगळ्यो सुविधा दिल्यात अशें बसके उपरांत समाज माध्यमांकडेन उलयतना भारतीय ऑलिंपिक संघटनेच्यो अध्यक्ष PT उशा हांणी सांगले. 2024-25 वर्साचो केंद्रीय अर्थसंकल्प सादर करपाची तयारी सुरू जाला. अर्थमंत्री निर्मला सीतारामन हांणी काल अर्थमंत्री पदाचो ताबो घेतल्या उपरांत अर्थसंकल्पाविशी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडेन बसका घेतली. ओडिशा पुरीतल्या भगवान जगन्नाथ देवळाची चारूय दारां आयज मुखेलमंत्री मोहनचरण मांझी हांच्या हाजेरेंत भक्तांखातीर उक्ती केल्यात. कोविड महामारी वेळार देवस्थानाची 3 दारां बंद दवरिल्ली. सर्वोच्च न्यायालयान आयज यमुना न्हंय मंडळाक दिल्ली सरकाराक उदका पुरवण करपाचे निर्देश दिले. न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्र आनी न्यायमूर्ती प्रसन्न वर्ले हांच्या खंडपीठान हो निर्णय दिला. हिमाचल प्रदेश सरकारान आपले कडेन फाव ते उदक नाशिल्ल्यान दिल्लीक उदक दिवपाक न्हयकार दिला अशी माहिती सर्वोच्च न्यायालयाक दिल्या. कुवेतातल्या उज्याच्या घडणुकेत राज्यातल्या मरण आयिल्ल्यांच्या कुटुंबाक दरेकी 5 लाख रुपया आनी जखमीक दरेकी 1 लाख रुपया मजत दिवपाचो निर्णय केरळ मंत्रिमंडळाच्या खाशेल्या बसकेत घेतलो. भारतीय हवामान खात्यान फुडले 3 ते 4 दीस उत्तर प्रदेश, अस्तंत बंगाल, बिहार आनी झारखंडच्या कांय वाठारांनी खर उष्णताये खातीर रेड अलर्ट जारी केला. मजगती फुडल्या 2-3 दिसांत महाराष्ट्र, छत्तीसगड, ओडिशा, दर्यादेगोवेलो आंध्र प्रदेश आनी बंगालच्या वायव्य खाडीतल्या कांय वाठारांनी नैऋत्य मोसमी पावस आनीक फुडें सरपा खातीर परिस्थिती अनुकूल आसा. तशेंच सिक्कीम आनी ईशान्य भारतातल्या कांय वाठारांनी व्हड पावस पडपाचो अदमास हवामान खात्यान उक्तायला. आनी सिडनीत चालू आशिल्ल्या ऑस्ट्रेलियन ओपन बॅडमिंटन सर्तीत बायलांच्या एकोट्या गटात भारताचे आकर्षी कश्यप हिणें क्वार्टर फायनलीत पावल घातला. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.